बराबर चिंद्या एक नाधड़ या बुवाची फुकटची बड़बड़ ऐकू ना माझी गाणी या बुवाच्या छातीत करत या धड़धड़ जरा बोललो तरी हा भांडा या उठतोय असा बघा कड़कड़ अरे गिर गया तो भी टांग ऊपर मदी ही कशाला हो तड़मड़ राम नाम हे उलटे स्मरी मरा शब्दाचा विचार करी याची नारदन जिरवली अशी हातभर दाढी हो इतभर मिशी ओळी बनला या वाल्मीक ऋषी हातभर दाढी हो इतभर मिशी ओळी बनला वाल्मीक ऋषी हातभर दाढी हो इतभर मिशी ओळी बनला वाल्मीक ऋषी हातभर दाढी हो इतभर मिशी ओळी बनला वाल्मीक ऋषी म्हणतो रामायण लिहिलं सांगा डोळ्यांनी कुणी हे पाहिलं ध्यानात कधी हे येईल
त्याच्या ध्यानात कधी हे येईल त्याच्या ध्यानात कधी हे येईल
रामायण येती शेकडो खरी बसून लिहिली म्हणतोय घरी याची नारदान जिरवली अशी हातभर दाढी हो इतभर मिशी कोळी बनला या वाल्मीक ऋषी हातभर दाढी हो इतभर मिशी कोळी बनलय वाल्मीक ऋषी
हातभर दाढी हो इतभर मिशी कोळी बनलय वाल्मीक ऋषी हातभर दाढी हो इतभर मिशी कोळी बनलय वाल्मीक ऋषी
कोळी तपाला बसल्यावर कडले वारुळ अंगावर
कडले वारुळ अंगावर कडले वारुळ अंगावर
नारदान काढलं बाहेर तेव्हा झाला याचा उद्धार
तेव्हा झाला याचा उद्धार तेव्हा झाला याचा उद्धार
मुख मे राम बगल मे छुरी आहो नियत याची नव्हती बरी याची नारदान जिरवली अशी हातभर दाढी हो इतभर मिशी कोळी बनलय वाल्मीक ऋषी हातभर दाढी हो इतभर मिशी